Little Vinayak was an Little Vinayak was an
Pahila he was
an
unhappy
little elephant. He just could not
काय होतंय का पाहिलं ते शिजलीये मग कपशी पसन
स्टॉप
पहिले हे वाच कोड वर्ड्स वाच
ट्रिपिंग ऑन हर फीट. He is big for riding long trunk long